आजचे दैनिक सुभक्ति पर्वत 12 एप्रिल। शेवटी तुम्ही पराभूत होऊ शकत नाही, तुमच्या जवळ पहारा आहे, जा तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा। मत्ते 27:65। जेव्हा येशू मेला आणि त्याला पुरण्यात आले व त्याच्या कबरेवर मोठी धोंड ठेवण्यात आली, तेव्हा पुरुषी लोक पिलाताजवळ येऊन ती धोंड मोहरबंद करण्याची व कबरेवर पहारा देण्याची परवानगी मागू लागले। त्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण व्यर्थच। त्यावेळी ते आशारहित होते, आजही ते आशारहित आहे आणि ते नेहमीच आशारहित असेल। त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरीही लोक येशूला दाबून ठेवू शकत नाही, ते त्याला पुरलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही। हे समजणे कठीण नाही, तो मार्ग फोडून बाहेर येऊ शकतो कारण त्याला बळजबरीने आत टाकण्यात आले नाही। त्याने स्वतःची निंदा होऊ दिली आणि छळ होऊ दिला आणि बहिष्कृत होऊ दिले आणि तिरस्कार होऊ दिला आणि ठार करू दिले। मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो। मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे। Yohan 10:17-18। कोणी त्याला दाबून ठेवू शकत नाही कारण कोणीही त्याला खाली पाडलेले नाही। जेव्हा तो तयार होता तेव्हा त्याने स्वतःला दिले। जेव्हा असे दिसते की तो पुरला गेला ते चांगल्यासाठीच, तेव्हा येशू अंधारात काहीतरी अद्भुत करीत आहे। परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू का एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही। Mark 4:26-27। जगास वाटते की येशूचा अंत झाला, तो मार्गातून दूर झाला, पण येशू अंधारलेल्या जागी कार्य करीत आहे। गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो। Yohan 12:24। त्याने स्वतःला पुरले जाऊ दिले, कुणीही माझा प्राण माझ्यापासून घेत नाही, आणि जेव्हा आणि जेथे त्याला वाटेल तेव्हा तो सामर्थ्यानिशी बाहेर येईल, तो परत घेण्याचाही अधिकार आहे। त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडून उठवले कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते। Parishitanchi Krutye 2:24। अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने येशूचे याजक पद अद्याप आहे। Hebrews 7:16। मागील 20 शतके जगाने खूप प्रयत्न केला आहे पण व्यर्थ, ते त्याला पुरू शकत नाही, ते त्याला आत धरून ठेवू शकत नाही, ते त्याला शांत करू शकत नाही किंवा मर्यादित करू शकत नाही। येशू जिवंत आहे आणि जेथे कुठे तो जाऊ इच्छितो तेथे जाण्यास व येण्यास तो पूर्णपणे स्वतंत्र आहे। त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासोबत जा, मग काहीही का असे ना, तुम्ही शेवटी पराभूत होऊ शकत नाही।